आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावर मी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबर देता. माझे घर येवजणे खाला अर्जदारा खातीच्या जमनीचे दरांक गोयच्या मंत्रिमंडळान काल मान्यताय दिली. 2014 वर्षा पयली अतिक्रमण केल्ली सरकारी जमनीचेर सकयल दिल्ल्या रचणुके प्रमाण शुल्क भरले उपरांत पयल्या वर्गाचे सनद दितले. 1972 पयली अस्तित्वांत आशिल्ल्या घरांक दर 54 मिटराक 25 रुपया शुल्क आकारतले. तशेंच 1973 ते 1986 मजगतीच्या घरांक प्रती चौरस मीटर सर्कल रेट म्हणजे उण्यात उणे जमीन दराची 50% रक्कम, जाल्यार 1987 ते 2000 या काळांत बांदिल्ल्या घरांक दर 54 मिटराक उण्यात उणे सर्कल दराच्या 75% शुल्क आकारतले. 2001 ते 2014 या काळांत बांदिल्ल्या घरांक सर्कल दरा प्रमाण उण्यात उणो जमनीचो दर फारीक करचो पडटलो. पात्र अर्जदारांक 454 मीटर सुवातेची मर्यादा आसा. कमनीदात जमनीचेर अतिक्रमणा खातीर वॉट्सअप प्रमाण दर थारायल्यात. अर्जदारांनी दिल्ले पैसे थेट त्या कमनीदादीच्या खात्यात जमा करतले अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
अमित शहाजी हे गोयात येतात 4 तारखे दीस. त्यांचा कार्यक्रम आम्ही मजे घर हा जो खास करून इनॉग्रेशनचा कार्यक्रम असतो ते टेंटेटिव्हली गोयात 4:30 म्हटल्या पावता. आम्ही पुराय गोयभरच्या लोकांक सगळ्या जणांक जे बेनिफिशरीज असा मजा घर या योजने सकयल हा वाचता त्या सगळ्या जणांनी फॉर्म कलेक्ट करपाक सुद्धा त्या कार्यक्रमांक येऊचे. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर तांकां फॉर्म हे थंयसर आम्ही दितले.
केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांच्या हस्तुकी 4 ऑक्टोबराक मजे घर येवजणेचे उक्तावण जातले. तशेच व्हर्च्युअल माध्यमातल्यान 18 प्रकल्पांचा बुनियादी फातर ते घालतले अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्या.
कार्यक्रमांक आम्ही व्हर्च्युअली इनॉग्रेशन ऑफ द व्हेरियस प्रोजेक्ट दौरल्या. 7 प्रोजेक्ट जे एनबीसीसी करता, जुंता हाऊस असतो, गव्हर्नमेंट गॅरेज असतो, प्रशासन स्तंभ असतो, सर्किट हाऊस असतले, हे पुराय 7 प्रोजेक्टांचं फाउंडेशन स्टोन आम्ही होम मिनिस्टरच्या हस्ते लाईत. 4 टुरिझम डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट युनिटी मॉल, टाउन स्क्वेअर, छत्रपती शिवाजी महाराज फोर्ट अँड अपग्रेडेशन ऑफ द हर्बलेम वॉटरफॉल हा जो फाउंडेशन स्टोन अमित शहाजीच्या हस्ते. 2 प्रोजेक्ट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे हाऊस असा बिचोले आणि म्हापसा त्यांचे लायता. 3 प्रोजेक्ट गोवा मेडिकल कॉलेजचे विच इज एन फाउंडेशन स्टोन लायत. आणि 2 प्रोजेक्ट पीडब्ल्यूडीचे विच इज एन पोलीस हाऊसिंग हा जो आम्ही फाउंडेशन स्टोन लायत.
स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा एक भाग म्हणून फोंडेच्या उपजिल्हा हॉस्पिटलात भलायकी शिबीर झाले. या वेळार झाल्या कार्यावळीत फोंडेच्या उपजिल्हा हॉस्पिटलाचे वैजकी अधीक्षक डॉक्टर जयश्री मडकयकार आणि वैजकी कर्मचारी हजर आशिले. बायलांची भलायकी, सामाजिक सहभाग आणि कुटुंबिक बरेपण वाढवपाक अशा उपक्रमाची महत्वाची भूमिका असता असे दोतोर जयश्री मडकयकार हांणी या वेळार उलयतना सांगले. या शिबिरात बायलां खातीर वेगवेगळी भलायकी चाचण्यो केल्ल्यो. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तांकां वेगवेगळ्या भलायकी सेवा दिल्यो. राज्यात 4G टॉवर्स उभारपा खातीर गांवगिऱ्या वाठारांतल्या 52 गावांची निवड BSNL केल्या. तातल्या 30 गावांनी 4G सेवा कार्यरत झाल्या. त्या भायर 191 ग्रामपंचायतींनी भारत नेट प्रकल्पा खाला ऑप्टिकल फायबर इंटरनेट जोडणी दिल्या अशी माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे सरव्यवस्थापक LB Lal हांणी दिल्या. समाज कल्याण संचालनालयाच्या वतीन आज 1 ऑक्टोबराक फोंड्या राजीव गांधी कला मंदिरात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दीस मनयतले. सकाळी 10:30 कार्यावळी सुरवात जातली. या कार्यावळीत 70 वर्षा पिराये वयल्या 14 उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिकांचं शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र, यादस्तीक आणि रोख 5,000 रुपया भेटून सत्कार करतले. कार्यावळीत शेती मंत्री रवी नाईक, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, समाज कल्याण सचिव सरप्रीत सिंग गिल आणि संचालक दीपक देसाय हजर असतले. हिंदी पखवाडा 2025 बक्षीस वितरण आणि समारोप सुवाळो काल आकाशवाणी पणजेन बांबोळी झालो. ही कार्यावळीत पुराय हिंदी पखवाडा सहाय्यक संचालक राजबास पियुष गौतम आणि घडवून हाडली. या कार्यावळीची यजमानकी उपमहासंचालक आणि क्लस्टर मुखेली संदीप श्रीवास्तव हांणी चलयली. या कार्यावळीत मुखेल सोयरे, मुखेल वैजकी अधिकारी डॉ दीपक बोरकार हांकां आमंत्रित केल्ले. अबकारी आयुक्ताच्या कार्यालयात फाल्यां 2 ऑक्टोबराक महात्मा गांधी जयंती दिसाच्या फाटभुंयेर राज्यातली सगळी सोरो विक्री दुकानं आणि आस्थापना बंद दवरपाचो आदेश दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां आदर आणि तांकां आर्गां ओपपा खातीर घर खात्यान फाल्यां 2 ऑक्टोबराक राज्यातले सगळे कसिनो बंद दवरपाचो आदेश दिला. गोय वेधशाळेन उक्तायल्या अदमासा प्रमाण आज राज्यात चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस, उण्यात उणे तापमान 25 डिग्री सेल्सियस इतले आसतले. ICC बायलांच्या विश्वचषक 2025 मोहिमेक भारतान श्रीलंके आड जैत मेळून सुरुवात केली. ह्यो आशिल्ल्यो आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशिक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00.